श्रीराम जय संगति में सब राग जाना मनोदरिंचा जड़ भास गेला साक्षात परात्मा मज भेट दिला विसरूक सारे गुरुपादुकाला सद्योग पंथे घरियारिये ले अंगे समाते पर ब्रह्म के ले प्रचंडता बोध रही उदेला विसरूप सारे गुरुपादुकाला चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजलापयाची परंपदे संगम पूर्ण जालायाची अखंड भेटी मजलापयाची परंपदे संगम पूर्ण जाला विसरूक सामी गुरुपादुकाला जो सर्वदा गुप्त जनात रागे प्रपन्न भक्ता निज बोध सांगे सत्वक्ति महारा करुपाद केला विसरूक सामी गुरुपादुकाला अनंत माथे अपराध कोटी नाही नाही घालू सर्व पोटी प्रबोध करिता समसार जावा विसरूक सारी गुरुपादुकाला काही मला सेव नाही न जावे तथापि तरी मज उद्धरी ले आता तरी अर्पिय प्राण चाला विसरूक सारी गुरुपादुकाला जया वारिका वारिका वेद राणी मिळेले तिने तिला जे दुरुरी लभे अंतला तार जाचार ताला विसरूक सारी गुरुपादुकाला जो साधुचा अंकित जीव जाला त्याचा तसी भवार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला नारायणाचा भ्रम दूर केला विसरूक सामी करा
एक ऑक्टोबर 1917 ह्या पवित्र दिवशी महाराष्ट्राच्या संत मालिकेत स्वामीजींच्या रूपाने एक तेजस्वी आणि दैदीप्यमान असे रत्न गुंफलं गेलं. आपण सुद्धा आपल्या देहाचे वाढदिवस साजरे करतो पण त्याला मर्यादा असतात. पण स्वामीजी त्यांच्या फक्त देहात असे कधीच नव्हते तर ते देहातीत झालेले होते, व्यापक होते आणि सगळ्यांच्या अंतःकरणात जाऊन ते बसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती उत्सवाचे सोहळे असे वर्षानुवर्ष मोठ्या आनंदाने साजरे होत राहणार. स्वामीजींचं व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न आणि आकर्षक होतं. त्यांना बघणारी व्यक्ती जरी साधक असो किंवा नसो आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होत असे आणि त्यांच्याकडे आल्यावर नम्र होत असे. स्वामीजी जे सांगायचे ते परमार्थातलं तत्वज्ञान अवघड असेल ते कळो की न कळो पण स्वामीजींच्या दर्शनाच्या ओढीनी पावलं न कळत केंद्राकडे बरोच ओढले जायचे. स्वामीजी आणि मातोश्री सरला त्यांनी सर्व साधकांवर अतिशय भरपूर असा प्रेमाचा वर्षाव केला आणि त्या वर्षात नाण्याचं भाग्य आपल्याला मिळालं हे खरोखर आपल्या मोठी गोष्ट आहे. आपल्यासाठी स्वामीजींना आपण परमार्थी होणे अपेक्षित होते. परमार्थ करणारे स्वामीजी म्हणायचे पुष्कळ असतात पण परमार्थी थोडे असतात. 16व्या अध्यायातल्या दैवी संपत्तीवर स्वामीजींची प्रवचनं चालू होती तेव्हा एका साधिकाने स्वामीजींना विचारलं की ज्ञानेश्वरीत किती मोठे मोठे गुण सांगितलेले आहेत ते आमच्यात कधी येणार, आमच्यात तर एक सुद्धा गुण नाहीये. त्यावर स्वामीजी म्हणाले अगं अवगुणी लोकांना त्या स्वामीजी जवळ करतात आणि पुढे प्रवचनात म्हणाले की परमार्थी होणे म्हणजे गुणी होणे. ज्ञानेश्वरीतले गुण मोठे मोठे असतील एवढे नाही तरी सर्वसामान्य गुण तरी आपल्यात यायला हवेत. नम्रता हवी, प्रेम हवं, सर्वांवर प्रेम करावं. आपलं प्रेम हे निरपेक्ष असावं. कोणी कसंही वागलं तरी आपलं प्रेम ढळू नये. साक्षात असावा, सेवाभाव, परोपकार यासारखे गुण असावे आणि प्रत्येक कर्माने आपण भगवंताकडे जातोय की नाही हे पाहावं. स्वामीजी स्वतः तर गुणांचे महासागर होते. अगदी त्यांच्या चरित्रात धावता आढावा म्हटलं तरी ते उत्तम संसारी होते, उत्तम व्यायामपटू होते, उत्कृष्ट टेनिसपटू होते आणि संसारात राहून अलिप्त होते. स्वामी स्वरूपानंदांचे ते अंतरंग असे शिष्योत्तम होते. ते योगी होते, ज्ञानी होते, भक्त होते आणि ज्ञानेश्वरीमय झालेले होते. ब्रह्मसूत्र, योगसूत्र अशा ग्रंथांमध्ये त्यांनी डूब दिलेली होती. आदिनाथांपासून अखंडपणे चालत आलेल्या नाथ संप्रदायातील ते एक महान सद्गुरू होते आणि ते कृपाळू होते, प्रेमळ होते, भक्तवत्सल होते म्हणून सगळ्यांचे जीव की प्राण होऊन राहिले होते. त्यांच्या सगुण रूपाचं सगळ्यांना जणून व्यसनच लागलं होतं. लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकाला वाटायचं की आपल्याला त्यांचं दर्शन घडावं, एकदा तरी त्यांनी आपल्याकडे बघून स्मित करावं, त्यांचा हात आपल्या पाठीवरून फिरावा, एखादा शब्द त्यांनी आपल्याशी बोलावा आणि म्हणून प्रत्येक जण आपलं वय विसरून त्यांच्याकडे धावत येत असे आणि त्यांचा चरणी विसावत असे. अशांपैकीच एक साधक म्हणजे सद्भक्त कुठे काका. निवृत्तीनंतर साधकाचं जीवन कसं असावं याचा आदर्श म्हणजे त्यांच्याकडे बघून लक्षात येतं की साधकाने निवृत्त झाल्यावर सुद्धा कसं कट्टाने साधना करावी, भरपूर वेळ असतो त्याचा कसा उपयोग करावा. तर ते आता स्वामीजींच्या चरणी भावपुष्प अर्पण करते.
ओ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सध्या आपल्या परमप्रिय स्वामीजींचा 96वा जयंती उत्सव दिन चालू आहे. त्यामध्ये हे भावपुष्प मला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचा मी अत्यंत ऋणी आहे. भगवंतानेच जगद्धरासाठी ज्ञानेश्वर माऊली आणि स्वरूपानंद स्वामी यांच्या रूपात जन्म घेतला आणि त्यांचेच हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी स्वामी माधवनाथांच्या रूपाने तेच अवतरले असे वाटते. आळंदीची माऊली पावसे फिरकडी तीच जिनकडी या पुण्यनगरी अशा परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांचा सहवास मला 1980 ते 1996 असा 16 वर्षे लाभला तो सद्भक्त लपूभाई गोखले यांच्यामुळे. त्यांच्यामुळे मी स्वामींकडे आलो, त्यांचा अनुग्रह झालो आणि त्यांच्या कुळात जन्म घेऊन धन्य झालो. आपले स्वामी अत्यंत हृदय आहेत त्याची पहिली प्रचिती 1982 साली सत्यसाई निर्यांमधील प्रवचनाची वेळी मला आली. माझ्याबरोबर माझे वडील वय वर्षे 75 डोक्यावर पिवळा फेटा बांधलेला कपाळी उभा गंड व दुःखा गळ्यात तुळशी माळ कोट धोतर परिधान केलेल्या फेरावत होते. प्रवचन संपल्यावर माझ्याबरोबर त्यांनीही स्वामीजींना पायावर डोके टेकून मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा स्वामीजीने मला हाताने कोणावर विचारले हे कोण. मी म्हटले माझे वडील कुठे असतात. नेवाशाला आमच्या गावी. तेव्हा स्वामीजी काय नेवाशाला, अरे वा आज आम्हाला ज्ञानोबांची भेट झाली, इकडे कसे काय आलात आणि किती दिवस राहणार असे विचारले असता वडील म्हणाले माझा प्रोस्टेट ग्लँडचा प्रॉब्लेम आहे, तपासणी करून सल्ला घ्यायला आलो आहे. त्यावर स्वामीजी मोठ्या करुणेने त्यांच्याकडे पाहत म्हणाले काळजी करू नका, योग्य त्या औषधोपचाराने बरं वाटेल असं सांगून वडिलांना प्रसाद दिला आणि माझे वडील खूप भावून गेले. मला म्हणाले इतके प्रेमळ आणि प्रसन्न संत मी प्रथमच पाहतो आहे, तू योग्य ठिकाणी आलेला आहेस, यांना आता सुरू नकोस. अशा तऱ्हेने स्वामींच्या सदय हृदयाची प्रथमच प्रचिती आली. पुढे 1984 साली माझ्या थोरड्या मुलगा चिरंजीव सौभाग्यवती जयश्री हिला पहिली मुलगी झाली. 16 महिन्यानंतर प्रथमच घराबाहेर देव दर्शनावा म्हणून एका सोमवारी संध्याकाळी सत्यसाई निलममध्ये आलो. प्रवचनानंतर स्वामीजींना नमस्कार करण्यासाठी गेलो असता स्वामीजींनी बाळाला मांजेवर घेतले. वाचणाऱ्या बाळाकडे पाहत सर्व पहिला म्हणाले बघा किती आनंदी मुलगी आहे. काय नाव ठेवले त्यांनी विचारले असता अमृता असं सांगितलं. स्वामीजी म्हणाले अमृता गोड नाव आहे, परंतु अमृता आणि गोड नाम तुझे जेव्हा ते घ्यायला विसरू नकोस असे जयश्रीला सांगितले. अशा प्रकारे कौटुंबिक व्यवहारात सुद्धा नामस्मरणाचे महत्व बिंदवायचे कौशल्य स्वामीजी किती सहजपणे साधायचे याची प्रतिक्रिया अशा स्वामीजींचे लीलाचरित्र हे ईश्वराचे मनोगतच ठरते. आदर्श संसारी, आदर्श प्रपंची व्यवहारी आणि आदर्श परमार्थ असलेले स्वामीजी म्हणजे चालती बोलती ज्ञानेश्वरी आणि दासबोध याचेच प्रकुंतर येत असे. माऊलीप्रमाणे मृदू, मायाऊ, प्रेमळ, वात्सल्य सिंधू तर समर्थाप्रमाणे कडक, काटेकोर, शिस्तप्रिय, नेमस्थ, निर्भय, धैर्यशील, रोखठोक बोलणारे, स्पष्ट वक्ते असे ते ज्ञानेश्वरी आणि दासबोध इन्कार्नेट म्हणजे मूर्तिमंत ज्ञानेश्वरी व मूर्तिमंत दासबोध असे होते. बोलण्यासारखे चालणे, स्वयंकर्णी बोलणे, त्याची वचने प्रमाण मानायची जगी. केंद्रात नेहमीच येणाऱ्या साधकावर स्वामींचे लक्ष असायचे आणि बहुतेक साधकांची दररोजची बसण्याची जागा ठरलेली असायची. त्या बागेमध्ये व्यक्ती जर दिसली नाही तर स्वामींना त्याची काळजी वाटायची. याचे एक उदाहरण म्हणून एक प्रसंग सांगतो. माया अपासने ध्यान मंदिरात माझ्या शेजारी खुर्चीवर एक ज्येष्ठ साधक सद्भक्त श्री केळकर काका हे दररोज बसत असत. ते मंत्रालयातून डेप्युटी सेक्रेटरी या पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर निमित्ताने केंद्रात येत असत. ते सतत आठवडाभर केंद्रात येत नसल्याचे पाहून स्वामीजी म्हणाले, कुठे काका शेजारी नेहमी बसणारे श्री केळकर काका गेला आठवडाभर केंद्रात आले नाहीत, कुणीतरी त्यांच्याकडे जाऊन यायला पाहिजे असे म्हणत त्यांनी सहज माझ्याकडे पाहिले व म्हणाले, त्यांचा फोन नंबरही माझ्याकडे नाहीतर मीच फोनवरून चौकशी केली असती. मी काय ते समजलो. केंद्र संपल्यावर नमस्कार करताना स्वामीजींना म्हटले, उद्याच केळकर काकाकडे जाऊन चौकशी करून येतो व आपल्याला सांगतो. त्यावर स्वामीजी म्हणाले, ते नेमके कुठे राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? मी होऊन शनिवार पेठेत दक्षिणमुखी मारुती मागील बोळात मागींच्या वाड्यात राहतात एवढे सांगितल्यावर म्हणाले, मग तुम्ही त्यांना हा खडी साखरेचा प्रसाद द्या व चौकशी करून उद्या संध्याकाळच्या केंद्रात मला सांगा. त्याप्रमाणे दुसरे दिवशी रविवारी संध्याकाळी 5 वाजता मी त्यांच्याकडे गेलो. तेव्हा ते क्वार्टर पडून होते. मला पाहून या म्हणून स्वागत झाल्यावर चौकशी केली असता टॉयफाई ताप असल्याने आजारी आहेत असे म्हणत मलाही स्वामींची फार आठवण यायची. तशात माझा फोनही भेट झालेला. बरे झाला तुम्ही आलात, जणू स्वामींनीच तुम्हाला पाठवले एवढे म्हणत असतानाच त्यांना मध्ये थांबून मी सांगितले, अहो खरोखर स्वामींनीच मला तुमच्याकडे पाठवले. त्यावर ते म्हणाले, काय सांगता? मी म्हटले, हो खरोखर स्वामीजींनीच पाठवले. हा खरी साखरेचा प्रसादही त्यांनी पाठवला तुम्हाला द्यायला व चौकशी करून या म्हणाले. केळकर काकांचे डोळे भरून आले. म्हणाले, त्यांना कोणी सांगितलं मी आजारी आहे म्हणून? त्यावर मी म्हणालो, अहो गेले 8 दिवस सरळ तुम्ही केंद्रात आला नाहीत, म्हणून ते काल केंद्रातच म्हणाले केळकर काका येत नाहीत, कोणीतरी त्यांच्याकडे जायला पाहिजे म्हणाले. त्यावर स्वामींनी दिलेला प्रसाद केळकर काकांनी आपल्या कपाळाला लावून जणू स्वामी स्मरण केले आणि झटकन नमस्कार करण्यासाठी माझ्यापुढे वाकले. तेव्हा मी त्यांचे दोन्ही हात धरून म्हणालो, अहो काका तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, मीच तुम्हाला नमस्कार करतो म्हटल्यावर म्हणाले, स्वामी सगळ्यांची खूप खूप काळजी वाहतात, त्यांना माझा नमस्कार सांगा. येत्या बुधवारी बहुतेक मी त्यांना केंद्रात भेटेन, एवढा निरोप सांगा. फोन नंबर देतो पण तो डेड आहे हेही स्वामींना सांगा म्हणाले. निरोप घेऊन दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वामीजींना सांगितले तेव्हा ते उद्गारले, मंत्रालयातून डेप्युटी सेक्रेटरी म्हणून रिटायर्ड झालेले श्री केळकर काका किती किती नम्र आणि भाविक आहेत ते पहा, साधकांनी त्यांचा भाव व नम्रता शिकण्यासारखे आहे इत्यादी. असाच एक प्रसंग, स्वामीजी सदैव आत्मानुभावात कसे असत याची प्रचिती देणारा. सद्भक्त विरासचा पाय स्वामीजींना लागला आळंदीला. माऊलीच्या गाभाऱ्यात तोही पाडव्याच्या दिवशी, त्यामुळे विरास फारच अस्वस्थ झाला. तेव्हा त्याने स्वामीजींना त्यांनी त्यांच्या डोक्यावर पायाने स्पर्श करावा अशी विनंती केली असता स्वामीजी म्हणाले, काय झाले? विरास म्हणाला, माझा पाय थकून लागला. कोणाला लागला? असे स्वामीजी विचारले. तुला विरास म्हणाला, तुम्हाला लागला. त्यावर स्वामीजी म्हणाले, मला कसा तुझा पाय लागेल? मी तर आत्मा आहे आणि आत्म्याला कधी पाय लागू शकत नाही. त्यावरून ज्ञानेश्वरी म्हणजे उरली समोर येते ती म्हणजे तयाही देह एक किरा आधी लौकिकी सुखी दुःखी तया ते म्हणती तरी अम्मा ते ऐशी तरी परब्रह्मची हा देह तरीवरची दियाकडे आपुदिया परी हिंदे परी बैसघान मोडे मानसींची. स्वामीजींनी ज्ञानेश्वरी जगून दाखवली आणि मग त्यांनी त्यामधील ओळ निरूपण केली. ज्ञानेश्वरी स्वामींची अत्यंत प्राणप्रिय अशी भावार्थ दीपिका जळावीन मासोळी तसेच ज्ञानेश्वरी विन स्वामीजी अशी अक्षरशः स्थिती अत्यंत गंभीर आधारित स्थितीही ज्ञानेश्वरी प्रवचने स्वांत सुखाय आणि जनहिताय आपल्या सद्गुरूंची सेवा या भावाने शेवटपर्यंत करीतच राहिले. ते म्हणत ज्ञानेश्वरी गेली 40 वर्षे सांगत आलो आहे. त्या निरूपणात आयुष्याचा जो वेग झाला तो सर्व सार्थकी लागला आहे. अत्यंत आनंदाचा हा काळ होईला. या ज्ञानेश्वरीनेच मला सत्यदेवानंद स्वामी मार्फत स्वामी स्वरूपानंदाकडे नेले. स्वामी माधवनाथ पुणे ज्ञानेश्वरी इज इक्वल टू झिरो असे सांगून माझ्या सर्व इच्छा ज्ञानेश्वरीने पूर्ण केल्या आहेत असं ते म्हणाले. पुढे एकदा माझे जावळे मुंबईला राहणारे पुण्याला आल्यावर माझ्याबरोबर खेळत आले. तेव्हा नमस्कार करताना स्वामीजींना त्यांची ओळख करून दिली. हे माझे 2 क्रमांकाचे जावळे मुंबईला असतात, काय करतात विचारावर मंत्रालयात नोकरी करतात सांगितले. तोपर्यंत स्वामीजी निर्विकार चेहऱ्याने ऐकत होते. पुढे मी त्यांना हे ज्ञानेश्वरी वाचतात एवढे सांगितल्याबरोबर स्वामीजींचा चेहरा एकदम बदलला, प्रसन्न झाला व म्हणाले, काय हे ज्ञानेश्वरी वाचतात, फारच छान, ही ज्ञानेश्वरीच तुम्हाला पाळून देईल असे सांगून त्यांना कडी साखरेची प्रसाद पिढी दिली. स्वामीजींना प्रथम 1958 साली ज्ञानेश्वरी वाचनाची स्मृती निर्माण झाली. ती 27 जून 1958 रोजी तेव्हा त्यांनी तात्काळ साखरे महाराज मसात जाऊन ज्ञानेश्वरी प्रत खरेदी केली आणि प्रथम श्रोत्या सगळाताई समोर स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी वाचनाची व सांगण्याची सुरुवात केली. ती भागेश्वरी निवासात एखाद्या नदीचे स्वरूप उगमाजवळ करंगळी एवढ्या धारेचे असले तरी तीच नदी हजारो मैलांचा प्रवास करीत जेव्हा समुद्रास मिळते तेव्हा मुखाजवळ तिचे पात्र इतके विशाल झालेले असते की त्यात 12 महिने नौका चालतात. तद्वत स्वामीजींच्या ज्ञानेश्वरी वाघ यज्ञाचे धारे भागेश्वरी निवासात एकच श्रोता मातोश्री सरणाताई आणि वक्ता माधवनाथ यांच्यामधून उगम पावलेली ज्ञानेश्वरी वाघगंगा सत्यसाई निलयम माया उपासने ध्यान मंदिर अध्यात्म मंगल धाम आळंदी सज्जनगड पंढरपूर नागपूर कोल्हापूर सांगली बारामती गोंदावले पावस रत्नागिरी गोवा इत्यादी ठिकाणी शिवून पुण्यनगरी स्थिरावली. स्वामीजींचे ज्ञानेश्वरी निरूपण म्हणजे एक जिवंत संवादच असायचा. कधी भुवाया उंचावून देहबुडीने समोरच्या श्रोत्याशी बोलायचे म्हणजे शब्दीने संवाद साधायचे, तर कधी सांगत असणाऱ्या उर्वीतील शब्दावर कोटे करून स्वतः खळखळून असून श्रोत्यांनाही असायचे. सर्वस्व चहा हो नदी सन्नी दिसतो हे सांगताना म्हणत माऊलींनी चहा बरोबर स्टोरलाही ज्ञानेश्वरी प्रतिष्ठा दिली. मग तुम्ही चहा पिऊ नका हे मी तुम्हाला कसे सांगू. अशा परम पूजनीय स्वामींच्या संपूर्ण आयुष्यात मातोश्री सरदाताईंनी फार मोठी साथ दिली. ती बालपणापासूनच दोघांनी आदरातून आनंदाने झेलले. दोघेजण केवळ शरीराने दोन परंतु मनाने विचाराने आणि दृष्टिकोनाने एकच. स्वामीजी म्हणत सरदाताईंनी मला लहान मुलासारखे सांभाळले. काय जे दुःख द्यायचे असेल ते देवाने मला द्यावे कारण मी ते जीवनाने जगतो इत्यादी. माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगल धाम या ध्यान मंदिरातील भिंतीवर काही संतांच्या तजवीजी लावलेल्या आहेत. त्याबाबत स्वामीजी म्हणत ही सर्व संत मंडळी माझ्या पाठीशी आहेत. माझ्याकडून जे काही कार्य घडते ते सर्व ही संत मंडळी या देहामार्फत करून घेतात. या भावात कार्य करणारे स्वामीजी खरोखर आदिनाथाप्रमाणे कधी कधी प्रपंचात तर कधी स्मशानात सरलाताई सह जात असत त्यांच्याकडे राहत असलेल्या साधिकेला सद्भक्त योगिनीचाही ताडेना शोधायला. ज्ञानोबातर त्यांचे हृदयातच वास करून आहेत म्हणून जिजवळ सतत ज्ञानेश्वरीची होव्या. नाथासारखी शांती समर्थासारखा पौरुष प्रयत्नवाद तुकोबासारखी अलित वृत्ती रामकृष्णासारखे पत्नीला माता म्हणून सरणाताईची पूजा करणारे ब्रह्मचैतन्याप्रमाणे नाम साधनेचा पुरस्कार तर श्रीधर स्वामीसारखे अस्वाद वृत्तीने आचरण म्हणजे तोही नेत्रीप आहे श्रवणू ऐकतो आहे तरी तेथींचा नो हे नवर देखा. निर्मळ अतिनिर्मळ दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शदाशी नाही अशा स्वामीजींनी त्यांच्याकडे येणाऱ्या मुमुक्षूमधून साधक सिद्ध घडविले. मेहनत घेऊन असे चिरे घडविले की जे त्यांनी जो कार्यवृत्ती गोवर्धन उचलला त्याचे बळकट असे आधारस्तंभ दीपस्तंभ म्हणून कार्यरत झाले. एक प्रसंग सांगतो. 1980 सालचा हुजूर पागा शाळेतील, त्यावेळी सद्भक्त श्री मकरंद हे या साधकाचे पहिलेच भाषण झाले. ते ऐकून स्वामीजी म्हणाले, आता माझे काम संपले, ही मुलं आता तयार होत चालली आहेत. हे मकरंदच्या भाषणावरून सिद्ध झाले. स्वामीजींचे दृष्टीपण दस्ता श्री सद्गुरुमूर्ती हे भूषणही सिद्ध झाले. त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत असे हे स्वामी सुगंधाचे भाव सुमन स्वामी चरणी मी अर्पण करून एक प्रार्थना करतो. स्वामीजी, आपण मोठ्या उदारपणे मला कृपांकित करून ठेवलेले आहे, म्हणून आपणाला अभिप्रेत असलेले असेच वर्तन माझ्याकडून घडू आणि आपणास संतोषदायक ते हो. या अल्पज्ञ जीवाकडून सद्गुरु सेवा नित्य घडू, ती सेवा अधिक व्यापक होण्याची इच्छा हा जीव बाळगून आहे. त्यासाठी आपण आणखी सामर्थ्य दिलं तर अनंत आकाशाला गवसणी घालण्याची हिंमत आल्याकडे राहणार नाही. जे आपल्याला अभिप्रेत आहे ते या जीवाकडून घडून घ्यावं. या देह मन बुद्धीचा वापर आपल्याला अपेक्षित असा घडू दे. कोणतीही कुशंका येण्याची घेण्याची दुर्बुद्धी कधीही न पडू. आपणाला आवडतील असे सद्विचार मन मानसी असू दे. आपल्या शुभचरणाशी समरसता साधण्याचा एकच एक विषय मन बुद्धीत वसू दे. आणि जेव्हा केव्हा आपणाला हा देह समर्पित करून घ्यायचा असेल तेव्हा तृप्त मनाने समाधानाने निकल्या उठा स्वामी स्वामी हे नाम असू दे. हरिओम तत्सत. स्वामी महादेवनाथा अर्पण असतो.
कुठे काकांनी अतिशय भावपूर्ण असं सद्गुरुस्थान केलं. त्यांनी सांगितलं तसं खरोखरच स्वामीजींची ज्ञानेश्वरीवरील प्रवचन म्हणजे एक मोठे पर्वणी असायची. अतिशय रसाळ आणि ती ऐकली की असं वाटत अरे ज्ञानेश्वरी किती सोपी आहे. वस्तुतः ज्ञानेश्वरी खूप अवघड आहे आपल्याला माहिती आहे, आचरणात आणाल तर अजून अवघड आहे, पण त्यांच्या मुखातून ऐकताना ती खूप सोपी वाटायची. आणि त्यांच्या निरूपणामध्ये प्रवचनामध्ये विनोदाचा पण शिडकाव असायचा. स्वामीजी स्वतःला म्हणायचे आमची लास्ट बॅच ऑफ हॅपी हजबंड अशी आहे. कारण का तर मातोश्री सरलाताई जसं त्यांनी सांगितलं तसं माझी लहान मुलासारखी काळजी घेतात. आणि सरलाताई सुद्धा स्वामीजींची वेळ प्रत्येक वेळ सांभाळत असत. आपल्यामुळे त्यांच्या कुठल्याही वेळेमध्ये कुठल्याही कार्यामध्ये खंड होऊ नये याची खूप काळजी घेत असत. त्या काळात स्वामीजींकडे खूप तरुण साधक पण यायला लागले. त्यापैकी एक म्हणजे सद्भक्त माधवदादा. माधवदादा आणि वृंदाताई 1982 साली स्वामीजींकडे आले, पण त्यावेळी ते मुंबईला राहत होते. 94 साली ते पुण्यात आले आणि मग ते नियमित केंद्रात यायला लागले. आपल्याला माहिती की परमार्थामध्ये शुद्ध चित्त आणि निर्मळ मन असेल तर खूप वेगाने प्रगती होते. काही भाग्यवान साधकांना जाताच ते प्राप्त झालेले असते, तसे माधवदादा आहे. त्यांचं पूर्ण शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालं आणि सिटी बँक म्हणजे जी अमेरिकन बँक आहे तिथं त्यांचं करिअर झालं. त्यामुळे आज ही इज कम्फर्टेबल विथ इंग्लिश असं ते म्हटलं आणि आज इंग्लिशमध्ये ते स्वामीजींच्या बद्दलचं आपलं भावपुष्प अर्पण करणार आहे.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. और स्वामी जी वॉज एन एम्बॉडीमेंट ऑफ पीस एंड हैप्पीनेस. यू सी रेडिएट पीस एंड हैप्पीनेस विच यू कुड फील इन हिज प्रेजेंस. देर वॉज अ डिवाइन ओरा अराउंड हिम. द वे यूज टू वॉक वॉज मैजेस्टिक. द वे यूज टू टॉक हैड अ प्रोफाउंड इम्पैक्ट and left a deep impression in our minds. In fact, his every action, kruti, was worth watching and observing. The biggest event in my life was my meeting Swamiji. His total acceptance of me as I was with my faults and the resultant change in my life. I was atyanta rajoguni, totally immersed in the pursuit of material satisfaction and accumulation of wealth. It was October 82 when Swamiji told Vrinda, I will give him anugrah. I am like a big ajgar. Sapani bedkala gelle tar sapala ani bedkala doghana hi tras. Ajgarani gelle tar doghana hi tras nahi. Mi tyala ghunas takto. Asa te bolle. And really he sorrowed me completely. खरंच त्यांनी मला घेऊन टाकलं विथ ऑल माय विकार्स, विच आय सबसिक्वेंटली रिअलाइज इन नागपूर. आय रिमेंबर 1983 देर वॉज नागपूर आनंद यात्रा अँड स्वामीजी सजेस्टेड टू वृंदा दॅट आय शुड जॉईन दिस आनंद यात्रा. इनिशियली आय वॉज रिलक्टंट बट लेटर ऑन अग्रीज बट पुट फॉर द कंडिशन टू वृंदा दॅट आय विल नॉट अटेंड एनी प्रवचन. हाऊ रिडिक्युलस इट साऊंड्स नाव. ऑन द सेकंड डे ॲट नागपूर वी व्हिजिटेड अवर परात्पर गुरु रामचंद्र महाराज समाधी. हिअर थ्रू स्वामीजीज कृपा फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम आय एक्सपिरियन्स वुमन अवस्था. आय डू नॉट नो हाऊ मच एनर्जी स्वामीजी हॅड टू स्पेंड ऑन दॅट डे टू गिव्ह मी दिस ब्लिस आनंद ऑफ वुमन अवस्था. बट दिस इव्हेंट प्रूव्ह टू बी अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स माय लाईफ डेफिनेटली चेंज फॉर द बेटर. My perspective of looking at life and others, as also my objectives and goals in life, were gradually but surely changing. Slowly and steadily, Swamiji ensured the transformation was taking place in me. Initially, I used to sit for dhyan only for 10 minutes. Swamiji, through his sankalpa and krupa, gradually increased his time to 1.5 hours. Though we were staying in Mumbai, Swamiji was closely monitoring our lives. He ensured that you were on the right spiritual path and were not distracted by attractions of Mumbai or our relatives by starting a kendra at our residence on every Sunday evening. I remember when my apartment was purchased, Swamiji told Vilas in the kendra to pass on the book containing donation amounts to Madhav and said, "Tala kalu de dan dyacha asta." In this way, Swamiji gradually reduced our asakti in wealth and taught and helped us in experiencing the fact that there was more pleasure and satisfaction in giving rather than receiving. Now that I look back, it is amazing that the change and transformation was taking place smoothly and easily without any vikalpa. I think this was a result of his following me completely. That decade 1982 to 92 was a golden period in our lives. What attracted us to Swamiji was his frame, love and affection, and his sarvas was like swargavas for us. I may not have the spiritual depth and understanding to speak on Swamiji's qualities, but I would like to attempt to highlight his greatness through incidents which I have personally seen and witnessed and which have left permanent impressions in my mind. These incidents show Swamiji's love, affection and concern for his disciples, shishya. It also shows the impact of his near presence on his disciples and the immediate surroundings. We consider ourselves fortunate that whenever we were in Pune, Swamiji allowed us to stay at Bhageshwari Nivas. During one such visit to Pune, we were on annual leave and going to stay for a long period. On the first day, Swamiji came to Bhageshwari Nivas and showed us all the places where useful things were kept. Then he showed me the place, Dhyanasa Asan, where he used to sit for dhyan and do sadhana. And affectionately told me that I should use the same place every day for doing my dhyan and sadhana. This I consider was an act of immense compassion, daya, which he showered on a samanya sadhak like me. During Swamiji's visit to Mumbai in 1985, he stayed with us for a few days. During his stay, आमचं सगळं घर द्रमुका चैतन्यमय होऊन गेलं होतं. आवर इमिजिएट नेबर वॉज अन एज्युकेटेड अँड कल्चर्ड मुस्लिम फॅमिली. ही मेट स्वामीजी अँड आस्ट लॉट ऑफ स्पिरिच्युअल क्वेश्चन्स फॉर मोर देन अन अवर. स्वामीजी आन्सर्ड ऑल हिज क्वेश्चन्स इन इंग्लिश टू हिज सॅटिस्फॅक्शन. ऍट द एंड ऑफ द सेशन यू आर सो मच इम्प्रेस्ड दॅट यू सेड, इफ देर आर 100 सच गुरुज लाईक यू द होल वर्ल्ड कॅन बी चेंज. I remember during our Anand Yatra to Nagpur, a young boy 19 to 20 year old getting into the train at Chaisgaon and earnestly requesting, pleading with Swamiji to give him anugrah. Sadguru Mauli, seeing his turmoil, agreed to give him anugrah. Our sadhaks creating temporary space in the train for Swamiji to give him anugrah. The boy immediately going into Umman Avastha trance. All this happening in the running train. And after some time, Swamiji reluctantly awakening him as he had to get down at the next station at Bhusawal. This incident happened at Nagpur in the morning around 11 a.m. when Swamiji was conducting a satsang. Shamatai's daughter and other volunteers were making preparations for lunch. Suddenly, Shamatai's daughter came running to Swamiji with her 2 to 3 year old baby girl in her arms and said, "See what has happened to my baby." The baby had become stiff with eyes turned upwards as if she had a fit. Swamiji looked at the child and said calmly, "Nothing to worry about. She will be okay in a few minutes." Then he said, "Ti bhagyavan ahe, ikadcha shuddha vatavaran grahan karun ti unman avasthet trance madhe geli ahe." During one of her visits to Pune, Swamiji took us in the morning to show Prabhu's new flat in Navipet. Sarratta and Munda were cleaning the flat, and Swamiji was showing me the flat, telling me to be careful whilst opening the windows to avoid injury to fingers. Whilst opening the last window, Swamiji deliberately pushed his finger against the glass window pane and cut his finger, which started bleeding profusely. I was disturbed and tried to do something to stop the flow of blood. But Swamiji was very composed and calm. Surprisingly, he asked me what is the time. I was confused and could not understand as to why he was asking me the time now, when he was hurt and his finger was bleeding. However, I told him it is exactly 9 a.m. He said, "Nita Mutha's operation was to start at 9 a.m. sharp. Why should she bear the pain alone? I will share the pain with her." Later on in the day, we got news that Nita's operation was successful and that she experienced no fear or pain during the operation. Shipratai Natu was a devoted disciple of Swamiji. She used to teach Stotra and Rudras to our young sadhaks. She was fortunate in getting an opportunity to do daily seva at Swamiji's residence. She once told Swamiji, "Whatever illness, suffering is destined for me should happen in your presence when you are with us, so that we will have the courage and strength to face the situation and overcome it." Swamiji asked her, "Are you sure?" Swamiji ne parat vichala, "Nakki ka?" She replied, "Yes." And the very next week, she got a severe attack of paralysis. But she was able to successfully come out of it purely due to her nishtha on Swamiji and his krupa. In 1991, Swamiji suffered from an attack of paralysis, and after that, he used to be mostly bedridden. All of us were very concerned and worried about Swamiji's health. At that time, we were madly intoxicated with love and affection for Swamiji. By prior intimation, I visited Swamiji. I said, "We have heard from Gondolekar Maharaj's charitra that he used to share the pain and suffering of others and give them relief. If saints can take others' pain and sufferings, is reverse process possible? Can the saints pass on their sufferings to others, namely a willing disciple?" Apparently, he understood what I had in mind and immediately asked me, "Have you taken Vrinda's permission?" Then, looking at one sadhika who was present there, he said, And then he changed the topic of conversation. After some time, that sadhika reminded him that you have not answered mother's question. Now Swamiji closed his eyes for a minute or two and then said, "Yes, reverse process is possible. I can pass on my pain and suffering to others. Pan khara santa asel to dusraacha dukkha ghel, pan chukun sudha swatacha dukkha dusraala denar nahi." Any description of Swamiji would be incomplete without referring to Matushri Sarratai. The warmth, love and affection which she has showered on us is something which we can never forget in our lives. Swamiji, the ever-krupal Guru Mauli, has not left us as orphans. Through his foresight, vision and planning, he has ensured the continuity of guidance for his disciples by giving us Swami Makrandanath. Now Swami Makrandanath, through his pravachans, not only explains to us the finer points of sadhana, but gets the sadhana done by us under his guidance and supervision. Just like a mother feeding an infant, small morsels of food, chote ghas, which the child can easily digest, Similarly, our Guru Mauli, out of love, affection and concern for sadhaks, prepares small bits of advice and wisdom which we can easily understand and practice. We are very fortunate in meeting two Sadgurus during our lifetime. We are now experiencing for a second time a similar golden period in our lives, and it is up to us to make the most of it. Otherwise, we are likely to be left behind. The final goal is still a long distance away, but the road highway is well lighted and clear and made easily accessible to all of us by Swami Makarandanath. What is lacking is our efforts, will and determination. We seek His blessings, Krupa and Ashirwad, to give us the strength and stamina to walk on this path. Hari Om Tat Sat.
स्वामीजींचं स्तवन करायला लागल्यावर कुठली भाषा किती रसाळ होऊ शकते याचा आपल्याला अनुभव आला. कुठेही आपल्याला इंग्रजीत चालू आहे म्हणून काही कळत नाही किंवा काही असं वाटलंच नाही, इतकं ते फ्लुएंट इंग्लिश होतं आणि स्वामीजींचं त्याच्यातलं वर्णन इतकं रसाळ होतं आणि भावपूर्ण पण होतं. स्वामीजींना अभंग गायन किंवा भजन ऐकायला खूप आवडत असे. ते स्वतः खूप तल्लीन जायचं ऐकता ऐकता आणि आपल्या समोर असं डेस्क असेल त्याच्यावर छान असं ताल धरायचे भजन ऐकता ऐकता आणि म्हणायचे की माझ्या प्रवचनांनी जे साधत नाही ते एका अभंगाने साधतं. कारण भजनामध्ये अभंगामध्ये आपण भगवंताशी चटकन एकरूप होऊ शकतो. आजची भजन सेवा सद्भक्त रोहित कुलकर्णी आपल्यापुढे सादर करणार आहे.
श्रीराम. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय.
धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले. धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले. ज्ञानाचे अमृत पिऊन सतत ज्ञानाचे अमृत पिऊन सतत भाग्य हे उजळले. सतत ज्ञानाचे अमृत पिऊन सतत भाग्य हे उजळले. धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले. पीडित पाप ताप निघाप पीडित पाप ताप निघाप ज्ञान गंगा वाहे. अंतर उजईत फुलबाग फुलवीत अंतर उजईत फुलबाग फुलवीत विश्व निनाद चाले. धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले. व्यासांचे मथित आचार्य भाषित व्यासांचे मथित आचार्य भाषित नवनीत हे कडसळले. नवनीत हे कडसळले ज्ञानदेवानी अमृत भोजन ज्ञानदेवानी अमृत भोजन विश्वासी हे वो गरिले. धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले. माधव कोकिळ पंचम आलापी माधव कोकिळ पंचम आलापी कुहू कुहू बोले नाचत माधव गात माधव नाचत माधव गात माधव निजानंदी डोले निजानंदी डोले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले ज्ञानाचे अमृत पिऊन सतत ज्ञानाचे अमृत पिऊन सतत भाग्य हे उजळे धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले
एकदा एका साधिकेने विठू माझा लेकुरवाळा संजय गोपाळांचा मेळा असा अभंग अत्यंत गोड आवाजात जसा तर रोहितने म्हटला गोड आवाजात तसाच म्हटला आणि मोठा भावपूर्ण म्हटला त्यावर तिथे बसलेल्या एका साधकाने स्वामीजींना प्रश्न केला की या विठूने कोणाला डोक्यावर घेतलंय कोणाला खांद्यावर घेतलंय कोणाला कमरेवर घेतलंय तर कोणाला हाताशी धरलंय कोणाला आपल्या पायाशी बसवलंय तर सर्व साधक भक्तांना आपला अंगाखांद्यावर खेळवणारे सद्गुरू या साधक भक्तांची कशी काय वर्गवारी करतात मोठा अवघड प्रश्न होता पण स्वामीजींनी त्याला असं उत्तर दिलं की माझ्या ज्या भक्तांना मी पायाशी ठेवतो त्यांच्याकडनं काही सेवा घेतो काही वस्तू स्वीकारतो माझ्या ज्या भक्तांना मी कमरेवर घेतो त्यांना काही उपदेश करतो काही सांगतो आणि माझ्या ज्या भक्तांना मी हृदयाशी धरतो त्यांच्यावर प्रेम करतो आणि माझ्या ज्या भक्तांना मी मस्तकावर घेतो त्यांना शिरोधार्य मानतो स्वामीजींचं उत्तर ऐकल्यावर तिथे बसलेल्या सगळ्यांना स्वामीजी म्हणजे साक्षात विठू माऊलीच आहे असं वाटलं आता यानंतर सद्भक्त जयते स्वामीजींच्या चरणी आपले भाव अर्पण करेल जयतेचा परिचय वेगळा करून द्यायला पाहिजे असं नाही सर्व केंद्राच्या वेगवेगळ्या कार्यामध्ये तिचा हिरोनी सहभाग असतो आणि भूगोला जे जातात त्यांना तर जयतेचं काय काम आहे ते माहितीच आहे
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः तो मजा आठवतो गुरु राजा प्राण विसावा माझा श्रवणी पाजुनी अमृत मस्तकी ठेवी हस्त अखंड देऊनी या स्मरणासी द्वैत भयाते नाशे 1980 साली पूजनीय स्वामीजींची प्रवचने श्री सत्यसाई निलयमध्ये सुरू झाली त्या दिवशी पूजनीय स्वामीजींची पहिली भेट झाली आणि अक्षरशः ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं अशीच अवस्था झाली नित्य श्रवणरूपी अमृतपान रोज करायला मिळणारा नमस्कार त्यावेळी स्वामीजींच्या मस्तकावर होणारा तो सुखस्पर्श याचाच परिणाम म्हणून अगदी थोडक्याच अवधीत माझे सारे जीवनच स्वामीमय होऊन गेले पूजनीय स्वामीजीं व्यतिरिक्त दुसरे विश्व सुरले नाही अशा आपल्या सर्वांच्याच प्राणप्रिय स्वामी माधवनाथांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने गुंतल्या जाणाऱ्या भावसुगणांच्या पवित्र माळेमध्ये पुष्पगुंफ्याचे भाग्य मला लाभले याबद्दल संयोजकांची मी अगदी कृतज्ञ आहे आपल्या सर्वांचेच हे मोठे भाग्य आहे असेच म्हणावे लागेल कारण या कार्यक्रमांमधून आपल्याला साधकांच्या आणि भक्तांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या त्या महान विभूतीचं दर्शन घडतं पूजनीय स्वामीजींच्या ठिकाणी बसत असणाऱ्या दैवी गुणसंपदेचं अंशात्मक दर्शन होतं पूजनीय स्वामीजी इतके थोर होते की त्यांच्याबद्दल कितीही बोललं गेलं तरी भगवंतांचं जसं वर्णन केलं जातं अत्यतिष्ठक दशांगुलम असंच म्हणावं लागेल श्री ज्ञानेश्वरी प्रवचनाला येणारा एक एक श्रोता पूजनीय स्वामीजींच्या प्रेमाने अक्षरशः बांधला गेला आमचे कुटुंब त्यातीलच एक तेव्हा मंगळवार ते शनिवार रोज ज्ञानेश्वरी प्रवचन होत असे आम्ही त्यामुळे रोजच ऐकायला जात असू पूजनीय स्वामीजी आणि सौ मातोश्री सल्लाताईंना असे दोघांना पाहायची रोज इतकी ओढ असायची की कधी एकदा 9:30 वाजताहेत आणि त्या दोघांना आपण पाहतोय असं होऊन जायचं रोज नमस्कार करायला मिळायचा आमची आई तर नेहमी म्हणायची की स्वामीजींसारखे सर्वांमध्ये इतके मिसळून जाणारे जबरीक असणारे श्रोत्यांना एवढी सलगी देणारे संत क्वचितच बघायला मिळतात. आई नानांच्या पूजनीय स्वामीजींवर इतका विश्वास आणि प्रेम बसलं की काही विचारू नका. स्वामीजींबरोबर जायचं, त्यांनी बोलावलंय असं म्हटलं की लगेच म्हणायचे. सौ आई मोठी सुजरण होती, तिने केलेले सर्वच पदार्थ स्वामीजींना फार आवडत असत. पूजनीय स्वामीजींना आमरस आवडतो म्हटल्यावर मे महिन्यात मीनाने त्यांना विचारले, आमच्या घरी जेवायला याल का? ते लगेचच म्हणाले, हो येईन की कधी येऊ. मीना म्हणाली, आपल्या सैनी कधीही. मग त्यांनी रविवारचा दिवस निश्चित केला. म्हणाले, पण आम्ही दोघेच नाही, आमच्या बरोबर आणखी कोणाला आणलं तर चालेल ना? मीना म्हणाली, हो. मग त्या रविवारी पूजनीय स्वामीजी मातोश्री त्यांच्याबरोबर तारा कांचन राधिका निरंजना चिन्मयी अशा सात आठ जणींना घेऊन जेवायला आले. सो आईच्या हातचा स्वयंपाक त्यांना इतका आवडला, त्यानंतर कितीतरी दिवस ते त्याबद्दल बोलत होते. स्वामीजी घरी येणार हा केवढा मोठा आनंदाचा, दसरा दिवाळी होऊनही आवडणारा असा प्रसंग ठरला. कारण त्यानंतर प्रत्येक वर्षी अमृताच्या दिवसात आमच्या घरचा हा जेवणाचा कार्यक्रम एखाद्या सणाप्रमाणे साजरा होत असे. पुढे काही दिवसांनी साधारणपणे 84 साल असेल, पूजनीय स्वामीजी सोमवारी सायंकाळी श्री सप्रेकाकांकडे एकांतात जात असत. मंगळवारी संपूर्ण दिवस मौन करीत आणि बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत घरी परत येत असत. ते 36 तास म्हणजे आम्हाला असं वाटायचं की जणू ते जीवनातलं सारे चैतन्य आनंद सुख शांती हिरावून येतात. मंगळवारी दुपारी सौ मातोश्री स्वामीजींच्या आवडीची एखादी भाजी करून घेऊन श्री सप्रेकाकांकडे जात आणि दुपारी 4-5 वाजेपर्यंत परत येत. श्री सप्रेकाका स्वामीजींना न्यायला आले की आम्हाला अगदी अक्रूराप्रमाणे वाटायचे. आमचे कावरेमावरे झालेले चेहरे पाहून स्वामीजी म्हणायचे, बुधवारी मी येतोच आहे परत. मग सर्वांकडे पाहून अत्यंत प्रेमाने आश्वासक हात उंचावून स्वामीजी निघून जायचे. आम्ही मात्र गाडी दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहायचो. 2 दिवस काय करायचं आम्हाला काही सुचत नसे. सगळं रितो फोन वाटायला लागायचं, इतकं वेळ त्यांनी आम्हाला लावलं होतं. त्यावेळेला कदाचित अजूनही नसेल असा एक मतप्रवाह पारमार्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्वानांच्या चर्चेचा विषय होता की ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे, विदविना लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे, अमृतानुभव सांगणारे ज्ञानेश्वर निराळे, मुक्ताबाईंजवळ मांड्यांसाठी हट्ट करणारे आणि मांडीबाजाला खापरी मिळाली नाही म्हणून रुसून बसलेले ज्ञानेश्वर निराळेच असले पाहिजेत. परंतु स्वामीजी मात्र अगदी ठासून सांगत असत की सर्व ज्ञानेश्वर एकच. ज्ञानेश्वरीचा अंतरंग अभ्यास जर केला, त्यातील प्रमेय सिद्धांत पाहिली तर लक्षात होतं की ज्ञानेश्वरी अमृतानुभवापेक्षा थोडीही कमी नाही. तसेच ज्ञानेश्वरीतील गुरु नमन, ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरूंविषयी ठिकठिकाणी प्रगट झालेले भाव, प्रत्यक्ष आपल्या सद्गुरूंबरोबरच राहत असूनही केवळ त्यांच्या विधानाच्या कल्पनेने व्याकुळ होणारे ज्ञानेश्वर महाराज पाहिले की विरविधान लिहिणारे ज्ञानेश्वर हेच असणार याची खात्री पटते. ते नेहमी म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानीही होते आणि भक्तही होते. ज्ञानी आणि भक्त असे वेगवेगळे करता येणार नाहीत. बोली अरूपाचे रूप लावीन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. अगा ब्रह्मया नावा अभिप्रावो मीच पांडवा, मीच बोली जे आघवा शब्दीही. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. अशा ओव्या लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवही लिहितात, विरविनाही लिहितात. ज्ञानी असो तो भक्तही असलाच पाहिजे. याशिवाय का ते म्हणतात, माझ्या जीवींची आवडी पंढरपुरी नेईन गुढी. बरीच विवेचन ऐकताना पूजनीय स्वामीजींचे जीवनच डोळ्यापुढे उभे राहते. मोठ्या भाग्याने पूजनीय स्वामीजींच्या खूप जवळ जाता आलं, त्यांचं जीवन अगदी जवळून पाहता आलं, त्यांच्या प्रेमात आकंठ धुंता आलं. क्षणोक्षणी असं वाटायचं की हे नक्की कोण आहेत, कसे आहेत, आपल्यावर एवढं प्रेम कसं करू शकतात. तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझी पायी, हेच खरं. बोलणे सुंदर, चालणे सुंदर आणि भक्ती ज्ञान वैराग्य तेही सुंदर. नुसते बोलणे सुंदर नाही तर रसाळ, प्रेमाने ओथंबलेले अमृत मधुर. एकदा मी आणि विणा काही कामासाठी नागेश्वर निवासमध्ये गेलो होतो. काम झाल्यानंतर म्हणाले, बसा, 5-10 मिनिटे आहेत आपल्याला. सो विद्याची चौकशी केली, कशी आहे वगैरे नेहमी करतात त्याप्रमाणे. आम्हाला सर्वांनाच त्यांनी दिलेल्या वेळेला अथवा त्यांचे काही काम असेल तर जायला परवानगी होती. परंतु सौ विद्या मात्र कधीही गेली तरी तिचे प्रेमाने स्वागतच व्हायचे. असे आमचे काही बाही बोलणे चालू असताना एकदम दोन्ही हातांनी दोघींना जवळ ओढून घेतलं आणि डोक्यावरून पाठीवरून हात तुटत म्हणाले, तुम्ही दोघी म्हणजे गंगायमुना आहात, आत्मसागराला मिळाव्या निघालेल्या, अशाच आनंदात राहा, खूप भाग्यवान आहात, भगवंत तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, आमच्या डोळ्यातून अश्रू पाहत होते। आपल्या हाताने आमचे डोळे पुसत म्हणाले, साधना करायची इथे येत राहायचं आणि मुक्त होऊन जायचं, काय समजलात? मग आम्ही प्रसाद घेऊन आनंदाने बाहेर पडलो। एकदा दुपारच्या केंद्रात मी आणि विना लवकर नमस्कार करण्यासाठी उठलो तर म्हणाले, काय ग आज लवकर निघालात? तर त्यांना सांगितलं की काकांचं श्राद्ध आहे, तिकडे जायचं आहे। त्यावर म्हणाले, बर आहे, जरूर जा, श्रद्धेने जा, मनात एक श्रद्धा असली की मग इतर सोपस्कार नसले तरी चालतं। स्वामीजी ध्यानाला जितक्या निश्चयाने तन्मयतेने बसत तितक्याच उत्कटतेने ते पूजाही करीत असत। अत्यंत प्रेमाने प्रत्येक गोष्टीचं त्यांच्या जीवनात एक माप ठरलेलं होतं, परंतु सर्वांवर प्रेम मात्र अमाप अकृत्रिमपणे केलं। जेवणासाठी जी वेळ दिलेली असेल त्यावेळेच्या आधी 5 मिनिटे सर्व आवरून तयार असायचे। आम्हा मुलींना मात्र त्यांच्याबरोबर बसताना वागताना बोलताना कधीही संकोच किंवा कोणत्याही प्रकारचं दडपण कधी जाणवलं नाही। आम्ही त्यांच्याबरोबर जितक्या मोकळ्या असायचो तितकेच तेही आमच्याबरोबर असायचे। माझी प्रकृती थोडी गंभीर होती, खूप चिदळणे हसणे मला फारसे मानत नसे। माझी खूप चेष्टा करायचे, नेहमी म्हणायचे ही खंडन खाद्य वाचते ना, घेरंड संहिता वगैरे ग्रंथ कधीच्या आजूबाजूला असतात म्हणून ती अशी आहे, मी तर कधी नावेही ऐकलेली नव्हती। अशी चेष्टा मस्करी चालू असताना जर कोणी भेटायला आले तर लगेच गंभीर होत आणि त्या व्यक्तीचं शंका निरसन अत्यंत सोप्या पद्धतीने पण शास्त्रशुद्ध विचारांनी करीत असत, अगदी त्याचे समाधान होईपर्यंत। योगसूत्र ब्रह्मसूत्रांवरील प्रवचनांच्या वेळी त्यांनी नुसते ते सूत्र उच्चारले तरी त्याचा अर्थ उलगडत असे, कारण त्यांच्या अनुभवाचा विषय समोर मांडित असत। इतके असूनही ते म्हणत, तुम्ही सर्वजण माझी स्फूर्ती आहात, तुम्ही इतक्या उत्सुकतेने ऐकता त्यामुळे मला सांगायला आनंद वाटतो, मी सांगताना अगदी रंगून जातो, जसं चंद्राला पाहून सागराला भरती येते त्याप्रमाणे तुम्हाला समोर पाहिलं की किती सांगू आणि काय काय सांगू असं होऊन जातं। ते जसे बोलत तसंच त्यांचं वागणंही होतं, यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते जयहा, असं सागराला जयचरांचा जसं सागराला जलचरांचा कंटाळा येत नाही आणि जलचरही सागरापासून दूर होऊ पाहत नाहीत तसं स्वामीजींचं आणि आमचं नातं होतं। असे आपले स्वामीजी किती बोलू आणि काय बोलू असं झालंय, पण वेळेची मर्यादा आपणही पाळली पाहिजे ना। तरी सांगते, कधी कधी स्वामीजींच्या आठवणीने खूप व्याकुळ व्हायला होतं आणि ब्रह्मानंद महाराजांचा अभंग आठवतो, चैतन्य ब्रह्माचे कुडून जला दाखवा, दिनाचा मान बाप कुडून जला भेटवा, चैतन्य ब्रह्माचे कुडून जला दाखवा, कुणती सर्वभूती भगवंत भरला, कुणती साक्षीरूप भगवंत व्यापिला, कुणती प्रतीत सर्वांच्या राहिला, न कबोधू बोल कोण डोळा पाहिला, चैतन्य ब्रह्माचे कुणी मजला दाखवा, या ठाई देव माझा डोळ्यांनी पाहिला, या ठाई भक्ती क्रीडा बाबाने खेळला, या ठाई म्हणजे बोल गुरु माझा बोलला, गुण ते मारुवाचे पा, चैतन्य ब्रह्माचे कुलीन गुला दाखवा, दीनांचा माय बाप कुली मजला बेटवा चैतन्य ब्रह्माजे कुली मजला दाखवा।
स्वामीजींचे वेगवेगळे रूप, त्यांच्या साधकांशी वेगवेगळ्या भावाने होणारे संवाद हे सगळं ऐकल्यावर पुढे काही बोलण्यापेक्षा त्यांच्या चरणी एक प्रार्थना करावीशी वाटते। दयावंत कृपावंत सद्गुरु राया, अनन्य भावे शरण आलो मी पाया, भव भ्रमातून काढी त्वरे या दिनासी, नमस्कार करतो तुझ्या पादुकांशी, अनंत अपराधी मी सत्य आहे म्हणून तुझा दास होऊ इच्छित आहे, तुझे विणे हे दुःख सांगू कुणाशी, नमस्कार करतो तुझ्या पादुका। यानंतर या आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी सद्भक्त देखणे काका आणि देखणे काकू स्वामीजींची आरती करतील, विलास काका आरती म्हणतील आणि आपण त्यांच्या मागोमाग म्हणाल। देखणे काका आणि काकू 85 सालापासून आपल्या केंद्रात येतात आणि नियमित केंद्रात येतात आणि त्यांचं वैशिष्ट्य मी पाहिलं की ते केंद्रात येताना एक वही घेऊन येतात आणि केंद्रात जे काही सांगितलं जातं ते टिपून घेतात, अतिशय सजगपणे ते आपलं केंद्र अटेंड करत असतात।
परमहंस जगन्नाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम। येत्या शनिवारी सायंकाळचा टेंडर